Book 2
31
Иктис
Иктис
В ресторане 3
Упахар грухат
Упахар грухат
Я хотела бы закуску.
Мала ек стартер пахиже.
मला एक स्टार्टर पाहिजे.
या хотела бы салат.
मला एक सॅलड पाहिजे.
मला एक सॅलड पाहिजे.
या хотела бы суп.
मला एक सूप पाहिजे.
मला एक सूप पाहिजे.
या хотела бы десерт.
मला एक डेझर्ट पाहिजे.
मला एक डेझर्ट पाहिजे.
Я хотела бы мороженое со сливками.
Мала випт крим собат ек айскрим пахиже.
Мала випт крим собат ек айскрим пахиже.
Я хотела бы фрукты или сыр.
Мала экхаде фал кива чиз пахиже.
Мала экхаде фал кива чиз пахиже.
Мы хотели бы позавтракать.
Амхала няхари карайчи ахе.
आम्हाला न्याहारी करायची आहे.
Мы хотели бы пообедать.
आम्हाला दुपारचे भोजन करायचे आहे.
आम्हाला दुपारचं भोजन करायचं आहे.
Мы хотели бы поужинать.
आम्हाला रात्रीचे भोजन करायचे आहे.
आम्हाला रात्रीचं भोजन करायचं आहे.
Что бы вы хотели на завтрак?
आपल्याला न्याहारीसाठी काय पाहिजे?
आपल्याला न्याहारीसाठी काय पाहिजे?
булочки с джемом и мёдом.
जॅम आणि मधासोबत रोल?
जॅम आणि मधासोबत रोल.
тост с колбасой и сыром.
सॉसेज आणि चीज सोबत टोस्ट?
सॉसेज आणि चीज सोबत टोस्ट.
варёное яйцо.
उकडलेले अंडे?
उकडलेले अंडे.
яичницу глазунью.
तळलेले अंडे?
तळलेले अंडे.
омлет.
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 и еще один йогурт, пожалуйста.
कृपया आणखी थोडे दही द्या.
कृपया आणखी थोडं दही द्या.
и еще соль и перец, пожалуйста.
कृपया थोडे मीठ आणि मिरी पण द्या.
कृपया थोडं मीठ आणि मिरी पण द्या.
еще один стакан воды, пожалуйста.
कृपया आणखी एक ग्लास पाणी द्या.
कृपया आणखी एक ग्लास पाणी द्या.